खरीदारी कहानी सुपरमार्केट में.
Einkaufsgeschichte im Supermarkt.
सुपरमार्केट में खरीदारी करने के लिए आपको जिन बुनियादी शब्दों और वाक्यांशों की जरूरत है उन्हें जानें.
Lerne die grundlegenden Begriffe und Phrasen kennen, die du benötigst, um im Supermarkt einzukaufen.
अन्ना का साथ दें जब वो एक साधारण रात के खाने के लिए सामग्री खरीदती हैं.
Begleite Anna, während sie Zutaten für ein einfaches Abendessen besorgt.
अन्ना सुपरमार्केट जाती है.
Anna geht in den Supermarkt.
उसे फल और सब्जियों की जरूरत है.
Sie braucht Obst und Gemüse.
अन्ना सेब खरीदती है.
Anna kauft Äpfel.
वो गाजर भी लेती है.
Sie nimmt auch Karotten.
वो एक रोटी खरीदती है.
Sie kauft ein Brot.
अन्ना काउंटर पर जाती है.
Anna geht zur Kasse.
वो सब कुछ भुगतान करती है.
Sie bezahlt alles.
वो बैग को घर ले जाती है.
Sie trägt die Tasche nach Hause.
घर पर वो रात का खाना बनाती है.
Zu Hause macht sie das Abendessen.
वो सेब और गाजर का उपयोग करती है.
Sie benutzt Äpfel und Karotten.
रोटी ताज़ा और स्वादिष्ट है.
Das Brot ist frisch und lecker.
अन्ना अपने परिवार के साथ खाती है.
Anna ist mit ihrer Familie.
सब खुश हैं.
Alle sind glücklich.
खाना स्वादिष्ट है.
Das Essen ist köstlich.
अन्ना संतुष्ट है.
Anna ist zufrieden.
स्वागत कहानी एक नया दोस्त.
Begrüßungsgeschichte ein neuer Freund.
जाने कैसे लोग खुद को और दूसरों को परिचित कराते हैं जब टॉम और मारिया एक पार्टी में नए परिचित बनाते हैं. वे नाम उम्र उत्पत्ति और पेशे की जानकारी साझा करते हैं.
Erfahre, wie man sich selbst und andere vorstellt, während Tom und Maria auf einer Party neue Bekanntschaften machen. Sie tauschen Informationen über Namen, Alter, Herkunft und Berufe aus.
Tom Party mein hai aur Maria ko dekhta hai.
Tom ist auf der Party und sieht Maria.
Wo uske paas jata hai aur namaste kehta hai.
Er geht zu ihr und sagt hallo.
Maria muskurati hai aur mitrata se jawab deti hai.
Maria lächelt und antwortet freundlich.
Tom uske naam ke bare mein poochta hai.
Tom fragt nach ihrem Namen.
Uska naam Maria hai.
Ihr Name ist Maria.
वो टॉम से उसकी उम्र के बारे में पूछती है.
Sie fragt Tom nach seinem Alter.
टॉम 25 साल का है.
Tom ist 25 Jahre alt.
वो मारिया से पूछता है कि वो कहाँ से आए हैं.
Er fragt Maria, woher sie kommt.
मारिया स्पेन से आए हैं.
Maria kommt aus Spanien.
वो पूछती है कि टॉम क्या करता है.
Sie fragt, was Tom beruflich macht.
टॉम इंजीनियर है.
Tom ist Ingenieur.
मारिया कहती है कि वो एक स्कूल में काम करती है.
Maria sagt, dass sie in einer Schule arbeitet.
टॉम पूछता है कि क्या वो शिक्षिका है.
Tom fragt, ob sie Lehrerin ist.
मारिया सिर हिलाती है और मुस्कुराती है.
Maria nickt und lächelt.
वे लंबे समय तक बात करते हैं और बहुत हंसते हैं.
Sie unterhalten sich lange und lachen viel.
अंत में वे फोन नंबर का आदान प्रदान करते हैं.
Am Ende tauschen sie Telefonnummern aus.
वे जल्द ही फिर से मिलने की उम्मीद करते हैं.
Sie freuen sich darauf, sich bald wiederzusehen.
यह एक अद्भुत दोस्ती की शुरुआत थी.
Es war der Beginn einer wunderbaren Freundschaft.
परिवार की कहानी दादा दादी के साथ एक सप्ताहांत.
Familiengeschichte. Ein Wochenende bei den Großeltern.
लिसा और उसके भाई के साथ जाओ जब वे सप्ताहांत अपने दादा दादी के साथ बिताते हैं.
Begleite Lisa und ihren Bruder, wenn sie das Wochenende bei ihren Großeltern verbringen.
Lisa aur uska bhai Sam shukravar ki sham ko pahunche.
Lisa und ihr Bruder Sam kamen am Freitagabend an.
Unke dada dadi unhe dekhkar bahut khush hue.
Ihre Großeltern waren sehr glücklich, sie zu sehen.
Shanivar ki subah pura parivar ghumne gaya.
Am Samstagmorgen ging die ganze Familie spazieren.
Ve sthaniya park gaye aur picnic ki.
Sie besuchten den lokalen Park und machten ein Picknick.
Lisa Park mein apne bhai ke saath kheli.
Lisa spielte mit ihrem Bruder im Park.
Sham ko dada dadi ne kahaniyan sunayi.
Abends erzählten die Großeltern Geschichten.
Lisa aur Sam ne dhyan se suna.
Lisa und Sam hörten aufmerksam zu.
Ravivar ko unhone milkar biskut banaye.
Am Sonntag backten sie zusammen Kekse.
Dadi ne Lisa ko dikhaya ki biskut kaise banate hain.
Oma zeigte Lisa, wie man Kekse formt.
Sam ne biscuits sajane mein madad ki.
Sam half beim Dekorieren der Kekse.
Biscuits swadisht the aur sabhi khush the.
Die Kekse waren lecker und alle waren glücklich.
Sham ko unhone parivar ke photo khiche.
Am Abend machten sie Familienfotos.
Dada dadi apne pote poti par bahut garv mehsoos kar rahe the.
Die Großeltern waren sehr stolz auf ihre Enkel.
Vidai ke samay sabhi ne ek dusre ko gale lagaya.
Zum Abschied umarmten sich alle.
Lisa aur Sam ne muskurate hue alvida kaha.
Lisa und Sam verabschiedeten sich mit einem Lächeln.
Shauk ki kahani, shauk ki kala.
Freizeitgeschichte. Die Kunst des Hobbys.
Shauk aur hobby ki duniya mein doobki lagao.
Tauche ein in die Welt der Freizeitbeschäftigungen und Hobbys.
Lara, ek jununi kalakar, apni chitrakari ke liye apna junoon saajha karti hai aur kaise wo apni rachnatmakta ko mukt karti hai.
Lara, eine passionierte Künstlerin, teilt ihre Leidenschaft für Malerei und wie sie ihrer Kreativität freien Lauf lässt.
Bachpan se hi Lara ko rang aur aakar pasand the.
Schon als Kind liebte Lara Farben und Formen.
Uske mata pita ne uske pratibha ko pehchana aur iska samarthan kiya.
Ihre Eltern erkannten ihr Talent und unterstützten es.
Saalon ke dauran Lara ne apni khud ki kalatmak aawaz pai.
Durch die Jahre fand Lara ihre eigene künstlerische Stimme.
Wo advitiya kritiyon ka nirman karti hai jo uski aantarik duniya ko darshati hain.
Sie erschafft einzigartige Werke, die ihre innere Welt reflektieren.
Pratyek brushstroke ke saath wo jeevant aur poorn mehsoos karti hai.
Mit jedem Pinselstrich fühlt sie sich lebendig und erfüllt.
Lara ke sabse acche kaam tab ubharte hain jab wo apne parivesh se prerit hoti hai.
Laras beste Werke entstehen, wenn sie sich von ihrer Umgebung inspirieren lässt.
Kabhi kabhi wo naye vichar ikattha karne ke liye prakriti mein jaati hai.
Manchmal geht sie in die Natur, um neue Ideen zu sammeln.
Unki kala mein duniya ke saath ek gehra sambandh hai.
In ihrer Kunst liegt eine tiefe Verbundenheit zur Welt um sie herum.
Chitrakari ke alawa Lara ko anya shauk bhi pasand hai.
Neben der Malerei liebt Lara es auch, andere Hobbys auszuprobieren.
Wo sochti hai ki naye anubhav unki kala ko samriddh karte hain.
Sie findet, dass neue Erfahrungen ihre Kunst bereichern.
Mitron ke saath wo kabhi kabhi kala ki shamon ka aanand leti hai jahan sab milkar chitra banate hain.
Mit Freunden genießt sie gelegentliche Kunstabende, bei denen alle zusammen malen.
Ye shamen Lara ke liye aaramdayak aur prerak hoti hain.
Diese Abende sind für Lara sowohl entspannend als auch anregend.
Milkar hansna aur rachnatmak urja ka aadan pradan karna unke samuday ko mazboot banata hai.
Zusammen lachen und kreative Energien austauschen stärkt ihre Gemeinschaft.
Lara ke liye kala keval ek shauk nahi, balki jeevan ka ek tareeka hai.
Kunst ist für Lara nicht nur ein Hobby, sondern eine Lebensweise.
Wo kala mein apne vyaktitva ko vyakt karne ka ek sadhan dekhti hai.
Sie sieht in der Kunst eine Möglichkeit, ihre Persönlichkeit auszudrücken.
Unki kahani kai logon ko apne hunar ko khojne ke liye prerit karti hai.
Ihre Geschichte inspiriert viele, ihre Talente zu entdecken.
Lara ke liye kala khushi aur purnta paane ka sabse acha tareeka hai.
Für Lara ist Kunst der beste Weg, Freude und Erfüllung zu finden.
Rehne ka romanch, adarsh nivas.
Wohnabenteuer, das perfekte Zuhause.
Lucia ek naya sheher ka apartment khojti hai aur chote kamron ki vyavastha karne mein visheshtaon aur chunautiyon ke bare mein batati hai, jabki wo apni stylish aur karyatmak rehne ki vicharon ke madhyam se margdarshan karti hai.
Lucia entdeckt eine neue Stadtwohnung und spricht über die Besonderheiten und Herausforderungen beim Einrichten kleinerer Räume, während sie durch ihre stilvollen und funktionalen Wohnideen führt.
Jaise hi wo apartment mein pravesh karti hai, Lucia ko turant kamre ki sakaratmak urja mehsoos hoti hai.
Als sie die Wohnung betritt, fühlt Lucia sofort die positive Energie des Raumes.
Sab kuch itna samanjasyapurn aur aamantrit mehsoos hota hai.
Alles wirkt so harmonisch und einladend.
Kamre ke beech mein ek phool ke saath ek choti mez hai.
In der Mitte des Raumes steht ein kleiner Tisch mit einer Blume.
Ye choti sajavat kamre ko taajgi pradan karti hai.
Diese kleine Dekoration verleiht dem Raum eine frische Note.
Lucia ko ujjwal diwaron se khushi hoti hai, jo kamre ko bada banati hai.
Lucia freut sich über die hellen Wände, die den Raum größer wirken lassen.
वो सजावट के लिए बहुउद्देशीय फर्नीचर पर निर्भर करती हैं।
Zum Einrichten setzt sie auf multifunktionale Möbel.
एक सोफा कम बिस्तर न केवल आराम देता है, बल्कि जगह भी बचाता है।
Ein Schlafsofa bietet nicht nur Komfort, sondern auch Platzersparnis.
एक कोने में उसने एक छोटा कार्यकक्ष स्थापित किया है।
In einer Ecke hat sie ein kleines Arbeitszimmer eingerichtet.
ये काम और फुर्सत को एक ही कमरे में अलग बनाने में मदद करता है।
Dies hilft, Arbeit und Freizeit im gleichen Raum zu trennen.
आइनों की चतुराई से व्यवस्था द्वारा कमरे को बड़ा दिखाया गया है।
Durch geschickte Platzierung von Spiegeln wirkt der Raum größer.
Lucia ne mood ko uncha karne ke liye prakash par bada dhyan diya hai.
Lucia legt großen Wert auf Beleuchtung, um die Stimmung zu heben.
Vibhinn prakash srot aaramdayak vatavaran banate hain.
Verschiedene Lichtquellen sorgen für eine angenehme Atmosphäre.
Usne kamre ko jeevant banane ke liye paudon ko bhi shamil kiya hai.
Sie hat auch Pflanzen integriert, um das Zimmer zu beleben.
पौधे न केवल ताजगी प्रदान करते हैं, बल्कि स्वस्थ हवा भी।
Die Pflanzen sorgen nicht nur für Frische, sondern auch für eine gesunde Luft.
अंतिम क्षेत्र में लुसिया की एक छोटी रसोई है।
Im letzten Bereich hat Lucia eine kleine Küche.
आकार के बावजूद ये अच्छी तरह से सुसज्जित और कार्यात्मक है।
Trotz ihrer Größe ist sie gut ausgestattet und funktional.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.